पौलाचे फिलोमोनाला पत्र, फिलोमोनाला पत्र अध्याय एक. ख्रिस्त येशूकरिता कैदी झालेला पौल व आपला बंधू तिमथ्य याचकडून आमचा प्रिय बंधू व सहकारी फिलेमोन आणि आमची बहीण अफिया, अर्खिप आमचा सहसैनिक आणि तुझ्या घरात जी मंडळी एकत्र येते यांना देव आमचा पिता याचपासून व प्रभू येशू ख्रिस्तापासून कृपा व शांती असो. जेव्हा मी प्रार्थनेत तुझी आठवण करतो तेव्हा नेहमी मी माझ्या देवाचे उपकार मानतो, कारण तुझ्या प्रेमाविषयी आणि तुझ्या विश्वासाविषयी, जो विश्वास तू प्रभू येशूवर ठेवतोस त्याविषयी मी ऐकतो. ज्या देवाच्या सर्व लोकांसाठी जे प्रेम तुझ्याकडे आहे त्याविषयी मी ऐकतो. मी अशी प्रार्थना करतो की ज्या विश्वासाचा सहभागी तू आमच्या बरोबर आहेस, तो विश्वास आमच्यामध्ये असलेल्या ख्रिस्त येशूमधील सर्व चांगल्या गोष्टी त्या सखोलपणे समजण्यासाठी तुला मार्गदर्शन करोत. तुझ्या प्रेमामुळे मला मोठा आनंद आणि समाधान मिळाले आहे, कारण बंधू तुझ्या प्रयत्नामुळे देवाच्या लोकांची अंतकरणे संजीवित झाली आहे. म्हणून जरी मी तुझा बंधू म्हणून तुला तुझे योग्य कर्तव्य करण्याविषयी आज्ञा करून सांगण्याचे धैर्य असले तरी प्रेमामुळे मी तुला आवाहन करणे पसंत करतो. मी पाऊल एक वृद्ध मनुष्य म्हणून जसा आहे तसा स्वतःला सादर करतो आणि आता ख्रिस्त येशूमधील कैदी सुद्धा असलेला असा मी तुला माझ्या मुलासमान असलेला अनिशिम, ज्याच्याशी मी तुरुंगात असताना पित्याप्रमाणे वागलो त्याचविषयी कळकळीने विनवितो की पूर्वी तो तुला निरुपयोगी होता, पण आता तो तुलाच नाही तर मला सुद्धा उपयोगी आहे. मी त्याला तुझ्याकडे परत पाठवित आहे. मी असे म्हणायला हवे की मी त्याला पाठवित असताना जणू काय माझे हृदयच पाठवित आहे. त्याला येथे माझ्याजवळ ठेवायला मला आवडेल, यासाठी की सुवार्तेमुळे मिळालेल्या तुरुंगवासामध्ये त्याने तुझ्या जागी माझी मदत करावी. परंतु तुझ्या संमतीशिवाय मला काहीही करायचे नव्हते, यासाठी की तुझे कोणतेही चांगले कार्य दडपणामुळे होऊ नये तर तुझ्या खुशीने व्हावे. कदाचित त्याला थोड्या काळासाठी तुझ्यापासून दूर घेतले जाणे यासाठी झाले असावे की तू त्याला कायमचे तुझ्याजवळ घ्यावे. एक गुलाम म्हणून नव्हे, उलट गुलामापेक्षाही चांगला एक भाऊ म्हणून घ्यावे. मी त्याच्यावर खूप प्रेम करतो, पण तू त्याच्यावर त्याहीपेक्षा अधिक प्रेम करशील. फक्त एक मनुष्य म्हणूनच नव्हे तर प्रभूमधील एक बंधू म्हणून. तर जर मग तू मला खरोखर भागीदार समजतोस तर माझे स्वागत जसे तू केले असतेस तसे त्याचे स्वागत कर. आणि जर त्याने तुझे काही नुकसान केले असेल किंवा काही देणे लागत असेल तर ते माझ्या नावावर लाव. मी पाऊल हे माझ्या स्वतःच्या हाताने लिहित आहे. मी याची तुला परतफेड करीन. मी तुला हे सांगण्याची गरज नाही की तुझे स्वतःचे जीवन तू मला देणे लागतोस. होय बंधू, प्रभूमध्ये मला तुझ्यापासून काही फायदा हवा आहे. ख्रिस्तामध्ये माझे अंतकरण उल्लासित कर. तुझ्या आज्ञाधारकपणाविषयी मला खात्री आहे, म्हणून मी तुला लिहित आहे. मला माहीत आहे की मी सांगत असलेल्या गोष्टीपेक्षा तू अधिक करशील. शिवाय कृपा करून माझ्या विश्रांतीकरिता खोली तयार करून ठेव, कारण माझा विश्वास आहे की तुमच्या प्रार्थनांचा परिणाम म्हणून मला सुरक्षितरित्या तुमच्या स्वाधीन करण्यात येईल. येशू ख्रिस्तामध्ये माझ्यासह बंदिवान एपफ्रास, तसेच मार्क, अरिस्तार्ख, देमास व लूक जे माझे सहकारी आहेत ते सलाम सांगतात. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्या आत्म्याबरोबर असो. आमेन.